करिंथ करास दुसरे पत्र अध्याय 13. ही माझी तुम्हाकडे येण्याची तिसरी खेप. दोघा अगर तिघा साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक गोष्ट ठरते, ज्यांनी पूर्वी पाप केले त्यास व दुसऱ्या सर्वास मी पूर्वी सांगितले होते, व दुसऱ्याने तुम्हाजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगतो, की मी फिरून आलो तर गय करणार नाही. ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच, तो तुम्हा संबंधाने शक्तीहीन नाही तर तुम्हामध्ये शक्तिमान आहे. त्यास अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्यामध्ये शक्तीहीन आहो तरी देवाच्या सामर्थ्याने त्याचबरोबर तुम्हाबाबत जिवंत असे राहू. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा, आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही कसोटीस उतरलेले नाही. कसोटीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करीतो की तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही कसोटीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून. कारण सत्याविरुद्ध आम्हास काही करिता येत नाही, तर सत्यासाठी करिता येते. जेव्हा आम्ही अशक्त आहो व तुम्ही शक्तिमान आहात तेव्हा आम्ही आनंद करीतो व याबद्दल प्रार्थनाही करीतो, अशी की तुमची पूर्णता व्हावी. यामुळे मी जवळ नसता हे लिहितो, यासाठी की प्रभूने जो अधिकार उभारण्यासाठी मला दिला, पाडण्यासाठी नव्हे त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणा चालवू नये. बंधुजन हो, इतकेच आता म्हणतो की तुमचे कल्याण असो. तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकास सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.